93.5 रेड एफ एम वर 10:29 ची वेळ. मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि रेड एफ एम चा इनिशिएटिव गणवेशासाठी.
जय श्री पंजवाणी.
जय श्री जी, कशा आहात आपण?
हो मस्त. मजे.
रेड एफ एम चा हा जो इनिशिएटिव्ह आहे गणवेशासाठी आम्ही जो प्रयत्न करतोय त्यासाठी काय बोला?
अगदी ग्रेट ग्रेट ग्रेट, अगदी खूप छान आहे. आणि मी पण त्याच्यात भाग इच्छू म्हणजे घेऊ इच्छिते. आणि माझ्या मैत्रिणी पण सगळे, आमचा पूर्ण ग्रुप आहे, आम्ही सगळेजण अगदी मनापासून आम्ही हेल्प करणार आहे.
क्या बात आहे, क्या बात आहे.
आणि एक मला एक सजेस्ट असं करायचं होतं की जे मतिमंद मुलं असतात ना त्यांच्या शाळेत पण आपण जर ही मदत केली
किंवा
त्यांनाही जर असं काही असेल तुमच्याकडे तर केलं तर खूप छान होईल. मी माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स सांगू शकते.
प्लीज प्लीज गो अहेड मॅम.
मी काही दिवसांपूर्वी ना मतिमंद मुलांच्या शाळेत जरा वेळ स्पेंड करण्यासाठी जात होते.
अच्छा अच्छा.
तर तिथे मला एक अनुभव असा आला की एक मुलगी होती, त्यांचं नाटक चालू होतं, नाटकाचं रिहर्सल चालू होती, त्यांना परफॉर्म करायचं होतं.
बरोबर.
त्याच्यातली मेन लीड रोल जी करणारी मुलगी होती ना, खूप छान मुलगी आहे ती, खूपच छान होती आणि छान करत होती काम ती. पण दोन तीन दिवसानंतर तिने आम्ही चष्मा बघितला घातलेला. तर मी प्रिन्सिपल मॅम ला विचारलं, म्हणजे का बरं इला का आज का बरं चष्मा घातलेला, एवढ्या दिवसापासून नव्हता.
म्हणे
ताई म्हणे त्यांना तिला खूप दिवसापासून त्रास होता पण तिचे आई वडील काही लक्ष देत नव्हते म्हणे. तर शेवटी म्हणे आम्ही तिला डॉक्टरकडे नेलं आणि त्यांनी चष्मा नंबर चा लिहून दिला. तर डॉक्टरांनी काही फीस घेतली नाही म्हणे, त्यांनी चष्मा सांगितला, तिला सजेस्ट केला. पण त्याच्या तिच्या आई वडिलांना बोलवलं म्हणे आम्ही. तर ते बोलले हिचा काय उपयोग आहे म्हणे आम्हाला, हिच्यासाठी आम्ही का खर्च करावा, हिचं काय आउटपुट आहे आमच्यासाठी. इतकं वाईट वाटलं मला रुद्र, इतकं वाईट वाटलं की म्हणजे असे सुद्धा पॅरेंट्स आहेत हल्लीच्या काळात. पण खूप त्रास झाला मला. मला वाटतं अशा पण मुलांना जर आपण आपल्या रेडिएशन तर्फे जर काही हेल्प करू शकलो तर मला खूप आनंद.
डेफिनेटली आपण नक्कीच प्रयत्न करूयात त्यांच्यासाठी, नक्कीच प्रयत्न करूयात. आणि तुम्ही
आणि हा जो कॉन्सेप्ट आहे त्याच्यासाठी पण आम्ही तत्पर आहोत हेल्प करण्यासाठी. आणि जेव्हा पण म्हणजे तुम्ही हा जो चालू केले आहे चालू कराल तर आम्ही नक्कीच हेल्प करू.
स्पेशली एबल मुलांची ही जी समस्या आहे ती मी सुद्धा खूप जवळून पाहिली. आणि खऱ्या अर्थानं जयश्री जी जी गोष्ट सांगत होत्या त्यामध्ये खूप मोठं तथ्य आहे. या मुलांना खूप जास्त त्रासातून सर्व्हाइव्ह करावं लागतं अवघड. रेड एफ एमच्या या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हालाही जर पार्टिसिपेट करायचं असेल तर मोबाईलच्या मेसेज विंडोमध्ये जात आहे तुम्ही, टाईप करताय रेड स्पेस एन एस स्पेस डोनेशन स्पेस युअर नेम अँड सेंड इट टू 5858. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहो.